नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्य सरकारच्या 500 सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना मिळणार 50% सवलत. स्वारगेट बसस्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक. राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाची केरळवर आघाडी, तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया दरम्यान लढत. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारच्या 500 सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली. व्हॉट्सअप सेवांसाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक 2025 गव्हर्निंग द फ्युचर एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपचा वापर करतात, त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करून देत सेवांचं एका अर्थानं लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे, म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50%पेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून अव्हेल करता येतील.
एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या यूपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरित केली जाणार असून त्यासंबंधीची कागदपत्रं आज कंपनीला सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँड ओव्हर केलेले आहेत. मुंबई करता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की एनपीसीआयचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे.
आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना 50% सवलत देण्यात येणार आहे. 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीकडून विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. एमटीडीसीनं महिलांसाठी समर्पित आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणलं आहे. पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शिरूर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे आयुक्तांनी आभार मानले.
यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. ड्रोन्सची सहाय्याने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली. फायनल ज्यांचे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा करण्यात आला. प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई इथं आज TIFR होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्रात यानिमित्त विविध प्रयोग, प्रदर्शनं, प्रयोगांची प्रात्यक्षिकं, खेळ, कोडी, प्रश्नमंजुषा अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इथं अनंत भालेराव विद्यामंदिरात माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिकं केली होती. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. ते आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. काहीजण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं भोसले म्हणाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते KPB हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना धरणातील गाळ घेऊन जाण्यासाठी अवनी ऍपच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 17,000 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे. गेवराई इथं गाळमुक्त धरण योजनेच्या माहितीसाठी आज चर्चासत्र घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गाळमुक्त धरण योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी तातडीनं पाठवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्या. धाराशिव शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणा रणजितसिंग पाटील यांनी आज धाराशिव इथं बैठक घेतली. हातलाई परिसरातल्या तलावात लेझर शो तसंच रंगीत कारंजे, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, बालकांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक सुविधांसह पर्यटनदृष्ट्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी सुविधा देण्यात येणार आहेत असा निर्णय घेण्यात आला. यावेळी पर्यटन जनजागृती संस्था तसंच धाराशिव शहरातील पर्यटनप्रेमींची उपस्थिती होती. अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केल्या. आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी गांधी यांच्या हस्ते आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात बालरोग तज्ज्ञ परिचारिका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज ही माहिती दिली. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 20 विद्यार्थी क्षमता असलेला पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग हा अभ्यासक्रम केवळ मुंबई इथं जेजे रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध होता. वारकरी संगीतातला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी अशी अपेक्षा पंडित यादवराज फड यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र चाकरवाडी इथं 17वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 2 दिवसीय संमेलनात राज्यातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. नागपूर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज 3रा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा केरळच्या पहिल्या डावात सर्वबाद 342 धावा झाल्या. विदर्भानं पहिल्या डावात 379 धावा केल्या आहेत, त्यामुळे विदर्भाला 37 धावांची आघाडी मिळाली आहे. चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या अफगाणिस्तान संघानं निर्धारित 50 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या आहेत. अफगाणिस्ताननं इंग्लंडचा पराभव केल्यानंतर ब गटात उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ स्वातंत्र्य सैनिक जयकृष्ण काशीनाथ भालेराव यांचं 26 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्यांनी पाटमाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून मोठं जनआंदोलन उभारलं होतं. विनोबा भावेंची भूदान चळवळ आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वैजापूर नगर परिषदेचं उपाध्यक्षपद आणि वकील संघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. दैनिक मराठवाड्याचे संपादक स्वातंत्र्य सैनानी दिवंगत अनंत भालेराव यांचे ते धाकटे बंधू होत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी इथं मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचं आज आमदार सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मोरेवाडी ग्रामस्थांचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला असून या तलावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती यावेळी आमदार धस यांनी दिली. महिला बचत गटासाठी स्वतंत्र बँक असावी अशी अपेक्षा जालना तालुक्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. जालना शहरातल्या कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात महिला बचत गटासाठीच्या जानकी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकारच्या 500 सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना मिळणार 50% सवलत. आणि रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाची केरळवर आघाडी, तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया दरम्यान लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.